गणना अध्याय सात। ज्या दिवशी मोशेने निवास मंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला। त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली। त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले। त्या दिवशी जे इस्रायलांचे अधिपती त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते, त्यांनी अर्पणे अर्पिली। हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते। याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते। त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली। त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व 12 बैल आणले। त्यांनी प्रत्येक दोन अधिपतींसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला। त्यांनी या वस्तू निवास मंडपासमोर सादर केल्या। मग परमेश्वर मोशेशी बोलला। तो म्हणाला, त्यांच्यापासून अर्पणे स्वीकार आणि दर्शन मंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर। प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे। मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले। त्याने दोन गाड्या व चार बैल गेरशोनी वंशांना दिले, कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती। त्याने चार गाड्या व 8 बैल मरारी वंशांना दिले। ते अहरोन याचकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते। त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती। परंतु त्याने कहाथी वंशांना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवास मंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य यांच्या संबंधित त्यांचे काम असून त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते। मोशेने वेदीला अभिषेक केला। त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला। अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली। परमेश्वर मोशेला म्हणाला, प्रत्येक अधिपतींनी आपल्या स्वतःच्या दिवशी वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे। पहिल्या दिवशी यहुदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याने आपली अर्पणे अर्पिली। त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली। त्या दोन्हीही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीटाने भरलेल्या होत्या। त्यानेही धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र आणले। त्याने एक गोरा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली। त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला। त्याने शांतर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यासाठी दिली। हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती। दुसऱ्या दिवशी इस्साखार वंशाचा अधिपती सुवाराचा मुलगा नथनेल याने आपली अर्पणे अर्पिली। त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली। त्या दोन्हीही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या। त्यानेही धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले। त्याने एक गोरा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली। त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला। त्याने शांतर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे सुआराचा मुलगा नथनेल याची भेट होती. तिसऱ्या दिवशी जबलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलियाब याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे 1 ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची 1 वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्यानेही धूपाने भरलेली 10 शेकेल वजनाचे 1 सोन्याचे पात्र दिले. त्याने 1 गोरा 1 मेंढा 1 वर्षाचे 1 नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी 1 बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल 5 मेंढे 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलियाब याचे अर्पण होते. चौथ्या दिवशी रौबेन वंशाचा अधिपती शर्देयुराचा मुलगा अलीसूर याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे 1 ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची 1 वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरल्या होत्या. त्यानेही धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे 1 सोन्याचे पात्र अर्पिले. त्याने 1 गोरा 1 मेंढा आणि 1 वर्षाचे 1 नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले. त्याने पापार्पणासाठी 1 बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल 5 मेंढे 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर याचे अर्पण होते. 5व्या दिवशी शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दईचा मुलगा शलुमियेल याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे 1 ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची 1 वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्यानेही धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे 1 सोन्याचे पात्र अर्पिले. त्याने 1 गोरा 1 मेंढा 1 वर्षाचे 1 नरकोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी 1 बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल 5 मेंढे 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे ही अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दईचा मुलगा शलुमियेल याचे अर्पण होते. 6व्या दिवशी गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे 1 ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची 1 वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे 1 सोन्याचे पात्र दिले. त्याने 1 गोरा 1 मेंढा 1 वर्षाचे 1 नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी 1 बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल 5 मेंढे 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे ही अर्पिण्यास दिली. हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप याचे अर्पण होते. 7व्या दिवशी इफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहुदाचा मुलगा अलिशामा याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. त्याने एक गोरा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहुदाचा मुलगा अलिशामा याचे अर्पण होते. 8व्या दिवशी मनुष्य वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीएल याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. त्याने एक गोरा, एक मेंढा, 1 वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीएल याचे अर्पण होते. 9व्या दिवशी बन्यामिन वंशाचा अधिपती गिदोनीचा मुलगा अभिदान याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. त्याने एक गोरा, एक मेंढा, 1 वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अभिदान याचे अर्पण होते. 10व्या दिवशी दान वंशाचा अधिपती अमिशाद्दईचा मुलगा अहियेजर याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. त्याने एक गोरा, एक मेंढा, 1 वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले. त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची 5 नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे अम्मीशादई याचा मुलगा अहियेजर याचे अर्पण होते. 11व्या दिवशी आशेर वंशाचा अधिकारी अक्रानाचा मुलगा पगियेल याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. त्याने कुमारपणासाठी एक गोरा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले. त्याने पापारपणासाठी एक बकरा दिला. त्याने शांतीर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे अक्रोनाचा मुलगा पगियल याचे अर्पण होते. बाराव्या दिवशी नफ्ताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहिरा याने आपली अर्पणे अर्पिली. त्याचे अर्पण पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे 130 शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व 70 शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरलेल्या होत्या. त्याने धूपाने भरलेले 10 शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. त्याने एक गोरा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली. त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला. त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोकरे अर्पिण्यास दिली. हे अनानाचा मुलगा अहिरा याचे अर्पण होते. मोशेने वेदीला अभिषेक केला. त्या दिवशी इस्रायलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची 12 ताटे, चांदीच्या 12 वाट्या आणि सोन्याची 12 पात्रे समर्पित केली. प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन 130 शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन 70 शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन 2400 शेकेल होते. धूपाने भरलेली सोन्याची 12 पात्रे प्रत्येकी पवित्र स्थानाच्या शेकेलाप्रमाणे 10 शेकेल वजन होते. त्यांनी होमार्पणासाठी 12 गोरे, 12 मेंढे व 1 वर्षाची 12 नर कोकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी 12 बकरे दिले. शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून 24 बैल, 60 मेंढे, 60 बकरे व 1 वर्षाची 60 नर कोकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पण केली. जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शन मंडपामध्ये गेला त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षी कोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे 2 करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.